श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 167 क्रमांकाचा श्लोक आहे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सदा संगती सज्जनाची धरावी हा शेवटचा श्लोक आहे. तो चरण सांगितलेला सज्जनांच्या संगतीत काय करायला पाहिजे, काय करावं ते ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत काय टाकावं ते सांगितलं. आता सांगतायत बरा निश्चयो शाश्वताचा करावा. आपण काय करतो आहे, देहबुद्धीचा निश्चय करतो आहे. मी देहच आहे असा निश्चय केला आहे तर तो टाकायला पाहिजे. तो टाकला तर काय करायचं, शाश्वताचा निश्चय करायचा. शाश्वत काय आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा परमात्मा शाश्वत आहे. तर अशाश्वत देहाचा निश्चय टाकून शाश्वत आत्मा तो मी आहे असा निश्चय करायला पाहिजे असं संत आपल्याला सांगतात. मग त्यासाठी मी माझं हा भ्रम टाकला पाहिजे. सगळं काही तू आणि तुझंच आहे, माझं काही नाही आहे असा निश्चय करायला पाहिजे. आणि ह्या सत्स्वरूपाचा निश्चय करणं म्हणजेच मोक्ष. मी आत्मा आहे असं पक्कं वाटणं, त्याचा अनुभव घेणं यालाच मोक्ष म्हणायचं. मोक्ष असं काही गाठोडं नाही आहे की कुणी आपल्या हातात आणून द्यावं की हा मोक्ष, असं नाही आहे. आपणच आपला बोध बदलायचा आहे. आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्ञानाने दूर करायचं आहे. आणि ज्ञान ह्याचा अर्थ परोक्ष ज्ञान नव्हे, शब्दज्ञान नव्हे, तर आत्मज्ञान, आत्मानुभूती, स्वरूपानुभूती ती घेऊन देहबुद्धीचं अज्ञान दूर करायचं आहे. म्हणून ते म्हणतात तत्त्वज्ञान जे आहे सगळं ते सूक्ष्माचा व्यापकाचा जन्मजन्मांचा विचार करत असतो. क्षणिकापेक्षा शाश्वत काय आहे त्याचा विचार तत्त्वज्ञान करतं. आणि तिथून आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे. म्हणून ते म्हणत आहेत म्हणे दास संदेह तो विसरावा. जोपर्यंत आपल्याला स्वरूप नीट कळलेलं नाही तोपर्यंत माणसाला संदेह असतो जीवाला. संत म्हणत आहेत खरं, पण खरंच तो असेल का? आत्मा आहे का? कुठे आहे? कसा आहे? कारण त्या आत्म्याचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न झालेला आहे. आपण जेव्हा म्हणतो मनुष्य आहे आणि गेला, तो गेला म्हणजे काय झालं? त्याचा प्राण गेला म्हणतो, त्याचा जीव गेला म्हणतो, तो देहातून गेला कसा? जाताना दिसला का कोणाला? त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, निर्निळे प्रयोग केले की आता मनुष्य जाणार आहे, अशा वेळेला त्याला त्याच्यात ठेवून तो जाताना कसा काय आहे तो समजावा. नाही समजतायत. त्या प्रयोगा यशस्वी झालेले दिसत नाहीत कुठे अजूनही. मग काय करायला पाहिजे? विश्वासच ठेवायला पाहिजे की जोपर्यंत जीव त्या देहात होता तोपर्यंत तो जीव सगळ्या त्याच्या क्रिया चालू होत्या. विकार निर्माण झालेला असला तरी तो होता अजूनही. पण ज्या क्षणाला जीव देहाला सोडून गेला त्या क्षणी देह मृतप्राय झाला, मृतवत झाला, माती झाला. त्यामुळे ते म्हणतात की तोपर्यंत आपल्याला नाना प्रकारचे बोध होईपर्यंत नाना प्रकारचे संशय असतात की खरंच आहे का, परमेश्वर आहे का, आत्मा आहे का, कुठं आहे, हे विश्व काय आहे, विश्वाचा जीव जगत आणि परमात्मा एकमेकाशी संबंध काय आहे. कारण जीव दिसत नाही, परमात्मा दिसत नाही, विश्व फक्त दिसतं. मग त्याचा संबंध जो शास्त्रांनी सांगितला, संतांनी सांगितला, त्याच्यावर चटकन विश्वास बसत नाही, नाना प्रकारचे संशय असतात. म्हणून साधकालासुद्धा तो सिद्ध होईपर्यंत अनेक संदेह असतात, शंका कुशंका असतात. त्या सगळ्या दूर करायला देखील तो अनुभव घेतलेले, त्या मार्गाने गेलेले संत लागतात, सद्गुरू लागतात त्याचा संदेह दूर करायला. सामान्य मनुष्य म्हणेल नाही बा मला काही यातलं कळत नाही, माहिती नाही, असं म्हटलं तरी एक वेळ चाललेलं. पण विपरीत काहीतरी ज्ञान देऊन त्याचा आणि घोटाळा करू नये मात्र. म्हणे दास संदेह तो विसरावा. संदेह का निर्माण होतो? श्रद्धे कमी पडते. संतांच्या वचनावर पूर्ण जर श्रद्धा ठेवली तर संदेह दूर जाईल. पण श्रद्धा नाही त्यामुळे निश्चय नाही, त्याचबरोबर तो जाणून घेण्याची उत्कट इच्छा नाही, धैर्य कमी पडतं. कारण जगाच्या प्रवाहाच्या उलट जायचं आहे. जग बाहेर बघ म्हणून सांगत असतं, संत सांगतात आत बघ, आत तो आहे. मग विरोधी वातावरणामध्ये आपला निश्चय करण्याचं धैर्य जे लागतं धैर्य कमी पडतं. विरोध जरा झाला की सोडून दिलं, तसं नाही उपयोगी. म्हणून साधकाच्या पक्षी ध्येय निश्चित पाहिजे, त्याच्याकडे जाण्याची उत्कट तीव्र इच्छा पाहिजे, त्याला तीव्र संवेग म्हणतात. परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. जे जे काही आड येईल त्याला दूर सारून मी ते प्राप्तव्य आहे ते प्राप्त करून घेईनच असा निश्चय पाहिजे, त्या तऱ्हेनं प्रयत्न पाहिजे. स्वतःविषयी काही काही कल्पना असतात त्याही नीट समजून घेतल्या पाहिजे, त्याबद्दलही संदेह असतो. काही वेळेला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, काही वेळा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, सगळे काही असतात. आपल्याबद्दलसुद्धा नीट कल्पना पाहिजे, आपली ताकद काय आहे, काय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणखीन काय करायला पाहिजे? घडीने घडी सार्थकाची करावी. आता एकदा आपल्याला संत भेटले, त्यांनी मार्ग सांगितला, संदेह दूर केले, आता मात्र साधकाचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. प्रपंच हा प्रारब्धावर अवलंबून आहे, पण परमार्थ हा प्रयत्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आता घडीने घडी प्रत्येक क्षण सार्थकाची करावी. एकही क्षण वाया जात नाही ना, तिकडं आपलं लक्ष पाहिजे. पण बहुतेक लक्षात असं येतं की 24 तासातला 12 वेळ झोपेचा सोडला तर आपला वेळ वाया जात असतो. नको त्या गोष्टीचं चिंतन, नसत्या गोष्टीची चर्चा, हे पाहायचं, हे ऐकायचं, इकडं फिरायचं, तिकडं फिरायचं. कुणाला प्रवासाची आवड असते, तिकडं फिरतात, तिकडं फिरतात, तीर्थक्षेत्राला जातात. इतर ठिकाणी जाण्यापेक्षा ते बरं आहे. पण खरं सांगायचं म्हणजे ठाईचं बैसोनं करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. तीर्थक्षेत्राला गेलो, ठीक आहे, जाऊन आलो आपण, बघितलं. सज्जनगडावर गेलो, समर्थांची समाधी बघितली, सिजर स्वामींची तिथं कुटी आहे बघितली, सगळी सगळं बघितलं. आता आपण घरी आल्यानंतर आता फक्त तिथं समर्थांचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्या ठिकाणी बसून त्यांनी जे सांगितलं आहे, अजपा निरूपण 17वा दशक 5वा समास, धरिता सो सांडिता अहम, अखंड चाले सोहम सोहम, 80 हे अजपा सकळासी, परंतु कळे जाण त्यासी, साधन सांडूनी सायासी पडवचं नाही. आता कळलं ना आपल्याला हे करायचं आहे, मग आपल्याच ठिकाणी बसून ती साधना करायची. पुन्हा जाण्याचे कष्ट, ते प्रवास, इकडं तिकडं आजूबाजूची मंडळी, त्यांची बोलणी, त्यांचे विचार, याच्याने मन आपलं एकाग्र राहण्याच्याऐवजी विचलितच होत असतं. एकदा पावसला गेलो, स्वरूपानंदांची समाधी पाहिली, ते सगळं पाहिल्यानंतर त्यांना अंतःकरणात घेऊनच आपल्या घरी यायचं आहे. आणि मग डोळे मिटले की त्यांचं स्मरण, त्यांचं दर्शन. आळंदीला ज्ञानेश्वरांचं दर्शन घेऊन आलो, घरी बसलो की त्यांचं दर्शन. पुन्हा उठसूट तिकडं जायला पाहिजे असं नाही आहे. तो खरा जर साधक असेल तर आपला क्षण अंतर्मुखून त्यांचं दर्शन आपण दिवसातून 100 वेळा घेऊ शकतो. तिथं जायला पाहिजे असं नाही आहे. एकदा लक्षात आलं, पाहिलं आपण, त्यांना येतानाच आपण आपल्या अंतःकरणात घेऊन आलो, अंतःकरणात त्यांना स्थान दिलेलं आहे. आता डोळे मिटले, नुसते बसलो तरी त्यांचं स्मरणच आहे, अखंड स्मरण आहे. परंतु माणसातला रजोगुण जो आहे तो गप्प बसू देत नाही, त्याला फिरायचं असतं. माणसं गोळा करायची, इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं. संत सांगतात, ऐकत नाहीत लोक, मग पुढे बोलायचे बंद होतात. स्वामींच्याकडे अशीच मंडळी यायची, आता हिमालयावर जाणार आहे, आता कन्याकुमारीला जाणार आहे. मग स्वामी म्हणायचे ठीक आहे या जाऊन. मग आम्ही त्यांना म्हणायचं तुम्ही त्यांना सांगत का नाही की कशाला जाता, इथंच बसा एका ठिकाणी. ते म्हणले सांगून ते ऐकणार नाहीत, ते जाणार, त्यापेक्षा करू दे त्यांना काय करायचं ते. एकदा जर सांगितलं की आपल्या ठिकाणी बसून आत त्याला शोधायचं आहे, संपलं. पुन्हा कशाला सांगायला पाहिजे, तेवढं करायचं. पण ते केलं जात नाही. म्हणून हजारो मंडळी लाखो मंडळी परमार्थ करताना दिसतात, पण मुक्कामावर कुणीच पोचताना दिसत नाही. क्वचित एखादा कुठं असेल तर नसेल. घडीने घडी दा सार्थकाची करावी, याच्यासाठी जी प्रेरणा असते ती आपल्याला संतांच्या संगतीतून मिळते. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी, त्यांच्या सत्संगात राहावं, आणि त्यांची जी आज्ञा असेल ती तंतोतंत पाळावी. ते सुचवत असतात, आज्ञा करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे यांना आज्ञा पाळता येणार नाही. मग आज्ञाभंगाचं पाप त्यांना लागण्यापेक्षा विद्यार्थ्यात सांगतात बघा करावं असं करावं, केलं कुणी ठीक आहे त्याचं कल्याण आहे, नाही केलं ठीक आहे. बरा निश्चय शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.